दुसरा इतिहास अध्याय 34। योशिया राज्य करू लागला तेव्हा तो 8 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमेत 31 वर्षे राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले। ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दाविद चालला त्यांनीच तोही चालला। उजवी डावीकडे वळला नाही। आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दाविद याच्या देवाच्या भजनी लागला। 12व्या वर्षी तो उच्चस्थाने अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुश्लेम यातून काढून टाकू लागला। लोकांनी त्याच्या समक्ष बाल मूर्तींच्या वेद्या मोडून टाकल्या। त्यांच्या वरल्या भागी असलेल्या सूर्यमूर्ती त्याने फोडून तोडून टाकल्या। अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती त्याने फोडून त्यांचे चूर्ण केले व ते चूर्ण जे त्यास यज्ञ करीत असत त्यांच्या कब्रांवर पसरले। पुजाऱ्यांच्या अस्थी त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या। ह्याप्रमाणे त्याने यहूदा व यरुश्लेम ही शुद्ध केली। त्याने मनश्शे एफ्राईम शिमोन व नफ्ताली येथपर्यंतच्या शहरात व त्यांच्या सभोवतालच्या ओस पडलेल्या जागी तसेच केले। त्याने वेद्या मोडून टाकल्या। अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती कुटून त्याचे चूर्ण केले आणि इस्रायल देशातल्या सर्व सूर्यमूर्ती त्याने तोडून फोडून टाकल्या आणि मग तो यरुश्लेमेस परत आला। आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशियाने देशाची व मंदिराची शुद्धी केल्यावर आपला देव परमेश्वर याच्या मंदिराची दुरुस्ती करण्यास शाफान बिन असल्या नगराचा कारभारी मासेया आणि योवाह बिन योवाहाज अखबार नवीस यास पाठविले। ते मुख्य याजक हिल्किया याजकडे गेले आणि द्वारपाळ लेवी यांनी मनश्शे एफ्राईम इस्रायलाचे अवशिष्ट लोक सर्व यहूदा व बन्यामिन आणि यरुश्लेम निवासी या सर्वांकडून जो पैसा लेव्यांनी जमा करून देवाच्या मंदिरात आणला होता तो त्यांनी त्याच्या स्वाधीन केला। त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामगारांच्या हाती दिला आणि त्या मंदिराची जी मोडतोड झाली होती ती दुरुस्त करण्याकडे तो त्या कामगारांनी लाविला। तासलेले चिरे कैचांसाठी लाकूड आणि यहूदाच्या राजांनी मोडून टाकिलेल्या घरांसाठी कडीपाट विकत घेण्यास त्यांनी तो पैसा सुतार व बांधकाम करणारे यास दिला। त्या माणसांनी ते काम सचोटीने केले। त्याचवर देखरेख करण्यास नेमिलेले मरारी वंशातील लेव्यांपैकी यहत व ओबद्या आणि कहाथी वंशातील जखऱ्या व मशुल्लाम हे होते। गायनवादनाचे मर्म जाणणारे लेवी हेही होते। बोजे वाहणाऱ्यांवरही ते देखरेख करीत आणि हर प्रकारचे काम करणाऱ्यांकडून ते काम करून घेत। लेव्यांपैकी काही लेखक कारभारी व द्वारपाळ होते। परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणीत असता मोशेच्या द्वारे दिलेल्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्किया याजकास सापडला। हिल्कियाने शाफान चिटणीस यास सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे। मग हिल्कियाने तो ग्रंथ शाफानास दिला। शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्यास त्याने अशी खबर दिली की तुझ्या दासास जे काही काम सोपले होते ते करीत आहेत आणि परमेश्वराच्या मंदिरात जो पैका मिळाला तो थैल्यात भरून देखरेख करणारे व कामदार यांच्या हवाली केला आहे। शाफान चिटणीसाने राजास आणखी असे सांगितले की हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे। शाफानाने तो राजास वाचून दाखविला। त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली। मग राजाने हिल्किया अहिकाम बिन शाफान अब्दोन बिन मिखा शाफान चिटणीस व राजसेवक असाया यास आज्ञा केली की हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरा संबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्रायल व यहुदा यात जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्न करा. या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आम्हावर केली आहे, ती फार मोठी आहे. मग हिल्किया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्टी हुल्दा हिच्याकडे गेले. ही शल्लूम बिन ताकहत बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्यावेळी यरुश्लेमेत दुसऱ्या पेठेत राहत होती. तिच्याकडे जाऊन तिला त्यांनी हे कळविले. तेव्हा ती त्यास म्हणाली, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, ज्या पुरुषाने तुम्हास मजकडे पाठविले त्यास जाऊन सांगा. परमेश्वर म्हणतो, पहा, यहुदाच्या राजासमोर जो ग्रंथ वाचिला त्यात लिहिलेल्या सर्व शापांप्रमाणे मी ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर अनिष्ट आणीन, कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळीला आहे आणि आपल्या हातांनी घडिलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे. म्हणून या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे, तो शांत व्हावयाचा नाही. तथापि ज्याने तुम्हास परमेश्वराला प्रश्न कराव्यास पाठविले त्या यहुदाच्या राजास जाऊन सांगा, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, ही वचने ऐकून तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे असे परमेश्वर म्हणतो. पहा, मी तुला तुझ्या पितरांशी मिळवीन, तुला तुझ्या कबरेत शांतीने पोचवितील. जो गहजब मी या स्थळावर व येथल्या रहिवाशांवर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस. त्यांनी परत येऊन राजाला हे कळविले. मग राजाने यहुदातील व यरुश्लेमेतील सर्व वडीलजनास बोलावणे पाठवून जमा केले. यहुदा येथील सर्व लोक, यरुश्लेमेतले सर्व रहिवासी, याजक, लेवी अशा सर्व आबालवृद्धास बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरी गेला. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकास ऐकू येतील अशी वाचून दाखविली. मग राजाने आपल्या स्थानी उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की मी परमेश्वराचे अनुसरण करीन, त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जीवेभावे पाळीन व त्या ग्रंथातील कराराच्या वचनांप्रमाणे वर्तेन. मग यरुश्लेमेत व बन्यामिनात जे सर्व लोक आढळले त्यास त्याने आपल्या करारात सामील केले. यरुश्लेमकर आपल्या वडिलांच्या देवाच्या कराराप्रमाणे वागू लागले. इस्रायल लोक ज्या ज्या देशी होते तेथून योशियाने सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि जितके इस्रायल त्यास मिळाले तितक्या सर्वास त्याने त्यांचा देव परमेश्वर याची उपासना कराव्यास लाविले. त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर यास अनुसरावयाचे सोडिले नाही.